अध्याय आठ त्या दिहा माय आजु योग दा लोखा मोठो टोवो योगठो जाईल आतो एन त्या पाय खा हटी काईज ने आता या हटी ते त्या चेल्हाल हादीन त्या लाख्या माल या लोखा किवी है कहा का आज पाने तीन दिही त्या मा रहता एन त्या पाय खा हटी काईज न है माये त्याल बुखा गो दोवाड़ी देना तर त्या वाटे माय बुखा आला तला कोरी त्या माने कोलेक तर दूर नियनले हेते त्या चेल्हाय त्याल जवाब देनो इही जोंगला माय या दाराई ओल्यो बाखी कैसे ना आवा ते त्याल होद्या तुम्हा पाय कोल्यो बाखी हेतियो त्याहे आख्या हात पासे ते लोखाल बुयो बोहरा आख्या त्यो हात बाखी ले दियो एन उपकार मानिन त्यो मुड़ियो एन त्याल वाटा हटी त्या चेल्हा पाय देनियो एन त्याहाय लोखाल वाट्यो त्याहा पाय थोड़े वाहने मासे आते त्याहाल ते बोरके देन ते भी वाटा आखे त्या खाइन दाराया एन उगरला कुटखा हाथ टोपल्यो त्याहाय बोईले दियो ता अंदाजे चार ओजार लोक आता पासे ते त्याहाल निरोप देनो पासे ताबोडूस तो चेल्हा रे ओड्यामा बोहीन दोल मनुथा मुलखामा येनो पासे पुरुषी एन त्या अरे वात कोता लाग्या एन त्या पारख एराहटी त्याहाय त्या पाय जुगामाने निशाने मागी तोवे ते त्या आत्मामा खूप काही नाख्या ए पिढी निशानी कहा मागे आय तुम्हा नोकी जाखू का ये पिढी निशानी देता येणारीच नाही तोवे तो त्या सोळीन पासो ओड्यामा बोहीन तेकानी गोयो त्या बाखीला विहराय गोयलाता एन ओड्यामा त्या पा युकुच बाख्याते पासे ते त्याहाल ताकी दे नाख्या का सांबावा पोरुषा खोमीर एन हिरोदा खोमीर या बोदल सावेद्रवा तोवे आपा पाय बाखी नाही या बोदेल त्या अपस्माय विचार करा लाग्या ई जाईन इसुई त्या लाख्या तुम्हा पाय बाखी नाही या बोदेल विचार कहा कोता तुम्हा जो दियानामाय लेत नाही एन होमजे बी नाही का तुम्हे मोने कोठीन जायले हे का डोवा रोवीन तुम्हाल देखाय नाही का कान रोवीन तुम्हाल ओनाई ये नाही का तुम्हाल आठवाडे नाही का माये पाच ओजार लोखाल पाच बाखी मुडीन वाटी देनल्यो तोवे तुम्हाय कुटकहा कोल्यो टोपल्यो बोईले दिल्यो त्याहाय त्या लाख्या बारा तेहे कोई चार ओजार हाटी हात बाखी मोडल्यो तोवे तुम्हाय कोल्यो टोपल्यो कुटका बोईले दिल्यो त्याहाय आख्या हात तोवे ते त्या लाख्या आजो बी तुम्हाल होमजे नाही का पासे त्या बेसेदा ही येना तोवे लोकहाय त्यापा योग आंदवाल आ या एन ते त्याल आथ लावा ओहडी त्याल रावणी कोई तोवे ते त्या आंदवा आत दोईन गावा बाले गोयो एन त्या डोहा वोय थुपीन एन त्या वोय आत थोवीन त्याल होद्या तूल काय देखाय हे का ते उचेक ए नाख्या माल माहे देखात हे एहको लाग हे कहा का ते माल जाढा हरके देखाय रोई हे तेरी बी ते चालत हे पासे ते त्या डोहा वो आजो आत थोव्या तोवे ते हारो नोजर लावीन ए या एन तो हारो जायो एन होगा त्याल हारा देखाता लाग्या पासे त्याल त्या गो दोवाडतो ते आख्या या गावामाय पाग बी थोहेमा पासे इसू एन त्या चेला फिलिपा मान्या कैसेरिया उंघिल्या गावहा माय जा हटी निंग्या तोवे वाटे माय ते त्या चेल्हाल होद्या लोक माल कु हाव एहको आकतहा त्याहाय त्या जवाब देनु का बाप्तिस्मा कोणारो योहान कोलाक एलिया कोलेक भविष्यवाध्या माने योग एहको आकतहा तोवे ते त्याल होद्या पेन तुमा माल कु हाव एहको आकतहा पेत्रे त्या जवाब देनो तू ख्रिस्त हा तोवे मा बदल कादा लाखा मा एहको ते त्याहाल ताकीद देनी पासे तो त्याहाल ओहडा ही काढतो लाग्यो का माहा पोहे खूप दुखे बोगवा वडील मंडवी मुख्य आजक एन शास्त्री यहा पाने नाकारला जावा जीव लेवा मा येवा एन ते तीन दिहे कोय पासा उठवा ई ओना जरुरी हे ई गोट तो उगड बोले तोवे पेत्रे त्याल काने ले जाईन त्याल दोम काढतो लाग्यो तोवे ते पासला फिरीन त्या चेल्हा असे या एन पेत्राल दोम काढी नाख्या काव्या बुता मा अगलाने निंगीजो कहा का तो विचार देवा नाय ते माहा हेता पासे ते त्या चेल्हा रे लोखा टोवाल बी हादी नाख्या जेर कादो मा चेलो ओरा होधे तर ते स्वतः नाकार कोवा मोता खाम उखली लैन मा रे चालता रोवा कहा का जो कादो त्या जीव वाचाडा आहे तो त्याल गोमावी एन जो कादो मा हटी एन हरी बातमी हटी त्या जीव गोमावी तो त्याल वाचाडी कहा का माहे होगा दुनिया मिवाडी लेदा एन त्या जीवा नाश कोई लेदो तर त्याल काय फायदो नाही ते माहो त्या जीवाबद्दल काय दी या सीनाव एन पापी पिढी माय जो कादो मा एन मा वचना लाज दोरी त्या लाज महापोहो चोखा देवदूतहा रे त्या आभा माने पाने कोई तोवे त्याल भी वाटी।